नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीस सरकार अनुकूल. सदर प्रकरणावर आपल्या मंत्रिपदाचा परिणाम नाही. धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. डी गुकेश आणि मनु भाकरसह चौघांना खेलरत्न, तर स्वप्नील कुसळे आणि सचिन खिल्लारीसह 32 जणांना अर्जुन पुरस्कार. आणि शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुची संपन्न समाज घडवावा, ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. राज्यातील सर्व सामाजिक विकास महामंडळं एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा, तसंच मंत्रालयात येणाऱ्या तक्रारी जिल्हास्तरावर सोडवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना या निर्णयांबाबत अधिक माहिती दिली.
कामांकरता देखील युनिक आयडी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यातनं या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल. दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळ आपण तयार केलेली आहेत, यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील, जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील. मंत्रालयामध्ये येणारे 70% तक्रारी या जिल्हा स्तरावर सुटण्यासारख्या असतात, त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबस्ट ग्रीव्हान्स रिड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो की जेणेकरून जिल्हा स्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 220 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी सरकार जमा झालेल्या सुमारे 4849 एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. प्रचलित बाजार मूल्यांच्या 25% रक्कम जमा करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना या जमिनी परत मिळवता येतील. याबाबतचं विधेयक विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाचं कामकाज ई ऑफिसच्या धर्तीवर ई कॅबिनेट स्वरूपात करण्याचं सूतोवाच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलं. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालय सुरक्षेचा आढावा घेतला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना या संदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले,
मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितलं की मला 1-2 दिवस द्या, कारण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे, त्यानुसार मी निर्णय घेतो. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू.
आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. याशिवाय या प्रकरणातल्या आरोपींना बीडच्या पोलीस कोठडीतून इतरत्र हलवण्याची मागणीही केल्याची माहिती धस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले,
ज्या सरकारी वकिलांनी तिथे बाजू मांडण्यास नकार दिलेला आहे त्याचं सरकारी अभियोक्ता पद काढून घ्यावं, बीडमध्ये प्रकरण चालवावं. परंतु लोक बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत, ते एकतर संभाजीनगरच्या हर्सूलला हलवावे नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावे.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र हा खटलाच बीड जिल्ह्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी चालवावा अशी मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली.
हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून इतरत्र चालवला पाहिजे. अजूनही मोबाईल जप्त केला, या मोबाईल मध्ये काय काय आहे, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचं सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीनं जाहीर केलं नाही. मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आपल्या मंत्रीपदी राहण्यामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचं अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फासावर चढवण्याची मागणी मुंडे यांनी केली. ते म्हणाले,
एक तर पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते. आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन राहिलेले जे काही आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी. हा तपास न्यायालयीन पण होणार आहे, त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. बुद्धिबळपटू डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हनमनप्रीत सिंग, पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार आणि नेमबाज मनू भाकर या चौघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसळे आणि सांगलीचा पॅरा अॅथलीट सचिन खिल्लारीसह 32 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. नेमबाजीच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्यासह 3 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. दिव्यांग जलतरणपटू पद्मश्री मुरलीकांत पेटकर आणि अॅथलीट सुचा सिंग यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कारासह 3 विद्यापीठांना मौलाना अबुल कलाम आझाद चषक जाहीर झाला. 17 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचं विशेष अभिनंदन करत आगामी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुची संपन्न समाज घडवावा असं आवाहन ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ रसाळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबाबत अभिरुची निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले,
लहानपणापासून मुलांना जर वाचायची सवय लावली विद्यार्थ्याला, त्याची अभिरुची जर शाळेच्या अभ्यासक्रमातून घडवली तर चांगला अभिरुची संपन्न असा एक शिक्षित समाज आपण घडवू शकतो. दुर्दैवानं मराठी शिक्षण पद्धतीमध्ये हे फारसं होताना दिसत नाही. प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक या वर्गांमध्ये भाषिक शिक्षण दिलं जावं, पण माध्यमिक स्तरावर म्हणजे 8वीपासून शालांत परीक्षेपर्यंत जी पाठ्यपुस्तकं आहेत त्यामध्ये निवड ही अभिरुची वाढेल या दृष्टीनं करावी.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी डॉ रसाळ यांची घेतलेली ही मुलाखत आकाशवाणीवरून उद्या आणि परवा अशा 2 भागात सकाळी 11:30 वाजता प्रसारित केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे वार्षिक सामाजिक पुरस्कार आज जाहीर झाले. जळगाव जिल्ह्यात चोपडा इथं मानवसेवा तीर्थ संस्थेचे नरेंद्र पाटील यांना डॉ रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार तर बीड जिल्ह्यातल्या संत मीराबाई आईसाहेब संस्थांच्या मठाधिपती हरिभक्त परायण राधाताई सानप यांना डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे. 21,000 रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या 4 तारखेला हे पुरस्कार प्रदान केले जातील. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्वत सभेला आजपासून प्रारंभ झाला. श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. सामाजिक धार्मिक पर्यावरण संवर्धन आणि रोजगार निर्मितीसारखे उपक्रम यशस्वीरित्या राबवलेल्या अहिल्याबाईंचं जीवनकार्य प्रेरणादायी असल्याचं बारगळ यांनी नमूद केलं. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागानं आयोजित केलेल्या या विद्वत सभेचा उद्या समारोप होणार आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाच्या 59 अधिवेशनाचं आज लातूर इथं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. बागडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. 3 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं संत ज्ञानेश्वर उद्यान 26 जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी खुले करण्याच्या दृष्टीनं उर्वरित कामं पूर्ण करण्याची सूचना खासदार संदीपान भुमरे यांनी केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या कामांसाठी 27 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर आणि शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुची संपन्न समाज घडवावा ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.